आजपासून 50 वर्षांनी. प्रकरण 30. भैया साहेबांचे आगमन. राव बहादूर फक्त 8 दिवस सुवर्णपुरी राहिले, पण तेवढ्या मुदतीत आपल्या लेकींना कितीकांना न मिळण्यासारखा नवरा व उत्तम शेजार प्राप्त झाला आहे व त्यांच्या योगाने तिला अत्यंत सुख लागलेच पाहिजे अशी त्यांची बालंबाल खात्री होऊन गेली. राव बहादूर होते तोपर्यंत नीलकंठ रावांचा सकाळचा वेळ त्यांना आपल्या टांग्यातून घेऊन जाऊन आपली शेतीवाडी दाखवण्यात जाई. ते गेल्यानंतर त्या घरात नेहमीचे रोजचे व्यवहार व्यवस्थितपणे सुरू झाले, परंतु त्यामुळे नीलकंठ रावांचा सहवास जास्त आपणाला होत नाही असे पाहून ताराबाईला बरे वाटले. ते बहुत करून सकाळी बागेत झाडाझुडपांची व्यवस्था लावण्यात अथवा दिवाणखान्या शेजारच्या त्यांच्या खासगी खोलीत लिहिण्या वाचण्यात अथवा त्या खोलीच्या खिडकीतून दिसणाऱ्या थोरल्या रस्त्यावरून कोण येते जाते तिकडे लक्ष देण्यात आपला वेळ घालवित असत. घरातल्या स्त्रियांची नेहमीची बसायची जागा मागच्या बाजूला होती. दिवाणखान्याच्या एका बाजूला नीलकंठरावांची खोली होती व त्याच्या दुसऱ्या बाजूला एक आडवे प्रशस्त दालन होते. त्याला पश्चिमेच्या खिडक्या असल्यामुळे तेथे उजेडही चांगला होता. ते दालन आपणाला नेहमी बसाय उठायला मालतीने का पसंत केले नाही ते ताराबाईला प्रथम समजेना, पण लवकरच तिचे करणे अगदी वाजवी आहे असे तिला दिसून आले. कारण मालतीने ते आडवे प्रशस्त दालन जर रोज बसायला वापरले असते तर त्यातूनही थोरला रस्ता दिसत असल्यामुळे नीलकंठ रावांची स्वारी आपल्या खोलीत न राहता त्याच दालनात बहुतेक वेळ घालवू लागली असती व त्यांच्या लांब लचक भाषणांनी मालतीचा उद्योग चांगल्या रीतीने पार पडला नसता. हल्लीच्या दालनातून रस्ता दिसत नव्हता म्हणून तेथे फार वेळ बसून राहणे त्यांना अशक्य होते. तरी पण रस्त्यावर काही साधारण गोष्ट घडली की ते इमानाने आत येऊन बायकोला सांगत. विशेष करून श्रीमंत इंदुमती देवी गाडीतून हिंडायला रोज जात. त्या जाऊ लागल्या म्हणजे आज गाडी व्हिक्टोरिया होती का फैटण होती, घोडे कोणचे होते, कोचमन कोण होता, गाडीत कोण कोण होती वगैरे सविस्तर माहिती ते न चुकता आपल्या बायकोला सांगत व त्यावरून 5-10 मिनिटे तरी गप्पा मारीत बसत. श्रीमंत अक्कासाहेब रोज दारावरून जात व पुष्कळदा गाडी उभी करून मालतीशी गाडीतूनच 4 शब्द बोलत, पण उतरून आत मात्र क्वचितच येत. नीलकंठराव मात्र रोज निदान एकदा नजर बागेत फेरी टाकून येत व बायकोलाही 2-3 दिवशी बरोबर घेऊन जात. माईसाहेबांच्या हाती अजून नीलकंठरावांना देण्यासारख्या इनामी जमिनी पुष्कळ होत्या असे ताराबाईच्या लक्षात आले तेव्हा या त्यांच्या रोजच्या होणाऱ्या फेरीची बरोबर समजुतीला पटली. माईसाहेबही खुद्द कधी कधी त्यांच्या घरी येत, त्यावेळी यकश्चित काही गोष्ट वावगी असली तरी तीही त्यांच्या तीक्ष्ण नजरेत आल्याशिवाय राहत नसे. त्यावेळी त्या गडी माणसांची खरडपट्टी काढीत व हरेक बाबतीत मालतीला उपदेश देत. कधी काही थोडासा उपहार करण्याची विनंती मान्य केलीच तर अमुक पदार्थ चांगला झाला नाही तो तसा करायला हवा होता एवढे सांगण्याच्या उद्देशाने जणू काय त्या थोडासा मासला चाखून बघत असत. सरकाराने त्यांना दिवाणी फौजदारी अधिकार दिले नव्हते तरी कोणाची तक्रार कानावर आली की त्या गाडी जुंपून मुद्दाम जाऊन त्या गुन्हेगारांना व फिर्याद करणाऱ्यांना अशा दोघांनाही सडकून रागे भरून त्यांची कान उघडणी करीत. आठवड्यातून 2 दिवस बहुत करून ही मंडळी बंगल्यावर टी पार्टीला जात. राव बहादूर कमी झाले त्यामुळे सोंगट्यांचा व पत्त्यांचा असे 2 डाव न चालता कोणता तरी 1 डाव चाले. एवढा फरक वजा केला तर पहिल्याने वर्णन केल्यासारख्याच या सर्व टी पार्टी असत. इतर कोणाशी नीलकंठरावांची गावात फारशी सलगी नसे, कारण ते वरिष्ठांशी जितके नम्र तितकेच कडक कनिष्ठांशी असत, त्यामुळे गावात कोणी फारसे त्यांच्या घरी येत नसे. ताराबाईला त्यापासून काहीच कमतरता वाटली नाही, कारण माणसांच्या गडबडीशिवाय काळ कसा घालवावा या विवंचनेत पडण्या इतके तिचे डोके पोकळ नव्हते. तिने आपल्या वेळाची उत्तम व्यवस्था लावून टाकली होती. मालतीशी खुद्द बोलत बसण्यात तिचा रोज बराच वेळ जाई. शिवाय सुवर्णपूरची हवा व सभोवतालचा देखावा मोहक असल्यामुळे ती सकाळ संध्याकाळ सृष्टीची शोभा पाहण्याकरता 2-2 मैल हिंडाय फिरायला जात असे. पश्चिमेच्या बाजूला एक गर्द आमराई होती ती तिला फार आवडे व ती नेहमी तिकडे जाऊन एखादे सुंदर पुस्तकही वाचित बसे. अशा तऱ्हेने ताराबाईचे 15 दिवस गेले. मध्यंतरी दसरा होऊन गेला पण त्यात विशेष सांगण्यासारखे काही नव्हते. एक दिवशी नीलकंठरावांनी बातमी आणली की भैयासाहेब आपल्या मामींना भेटायला 4-8 दिवसात खास येत आहेत. ते येणार त्यामुळे एक नवीन गृहस्थ येणार या पलीकडे तिला त्या बातमीत प्रथम महत्व वाटले नाही. पण मागाहून तिला सुचले की ते नजरबागेत असताना जर आपण तेथे गेलो तर आपल्या दृष्टीस एक मौज पडेल, ती अशी की श्रीमंत इंदुमती देवींशी भैयासाहेब कसे वर्तन करतात ते आपण प्रत्यक्ष पाहिल्यावर कमलिनीचे जे आटोकाट परिश्रम भैयासाहेबांना खुश करण्याचे चाललेले असतात त्यात तिला यश येण्याचा किंवा न येण्याचा कितपत संभव आहे त्याचा आपणाला बराच अंदाज करता येईल. कारण माईसाहेबांचा असा फार हेतू होता की भैयासाहेबांनी अक्कासाहेबांना पसंत करावे व त्याकरताच त्यांची नेहमी खटपट चालू असे. भैयासाहेब यायचे नक्की ठरल्यापासून माईसाहेबांना त्यांच्या व्यवस्थेखेरीज दुसरा उद्योगच नाहीसा झाला. आपण अक्कासाहेबांकरता ठरवलेला वर तुम्हाला जरूर दाखवेन म्हणून माईसाहेबांनी मोठ्या मायेने मालतीला व ताराबाईला सांगितले. पण आमची व त्यांची रगड ओळख आहे असे ताराबाईने उत्तर देताच त्यांना थोडासा गुस्सा आल्यासारखा दिसला. ठरल्या दिवशी भैयासाहेब सुवर्णपुरी आले. नीलकंठरावमुळे त्यांच्या येण्याच्या वाटेवर त्यांच्या येण्याच्या सुमाराला जशी काही अकस्मात गाठ पडली असे दाखवण्याच्या हेतूने मुद्दाम तासभर टेहळणी करीत फिरत होते व गाडी आल्याबरोबर त्यांना अत्यंत आदबीने त्रिवार मुजरा करून नंतर ते आल्याची वर्दी झटकन बायकोला देण्याकरता ते लगबगीने घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी तर नजरबागेत लवकर जाऊन पाहुण्यांना वेदोक्त आशीर्वाद देऊन थोडा वेळ बसून ते घरी परतत होते. पण तितक्यात भैयासाहेबांबरोबर त्यांचे चुलत बंधू कॅप्टन बाळासाहेबही आले आहेत असे समजल्यावरून त्यांचा परिचय होण्याकरता ते थांबले. अमळशाने तोही परिचय झाला. बाळासाहेबांनी त्यांचबरोबर हिंडायला जाण्याची इच्छा प्रदर्शित केली म्हणून नीलकंठराव अत्यंत हर्षभरित होऊन हास्यमुख करतात तो भैयासाहेबही त्यांच्याबरोबर निघाले. मैल 2 मैल फिरणे होऊन ते तिघे नीलकंठरावांच्या घराशी येतात तो ते दोघेही त्याचबरोबर फाटकातून आत शिरले. मालतीने ते दिवाणखान्याच्या खिडकीतून पाहिले व मागच्या दालनात ताराबाई शेवंती होत्या त्यांना जाऊन सांगितले. ती म्हणाली, हा आमच्या गरिबांवर मोठ्या लोकांचा प्रसाद केवळ आपल्यामुळं होतो आहे बरं का ताराबाई? आपण इथे नसता तर आम्हाला भेटायला काही भैयासाहेब इतक्या लवकर येते ना? ताराबाई काही नकारार्थी उत्तर देणार इतक्या तिघेही पायऱ्यांवरून दिवाणखान्यात आले सुद्धा. कॅप्टन बाळासाहेब तिशीच्या आतबाहेर दिसले. ते देखणे नव्हते पण बोलण्या चालण्यात अत्यंत प्रतिष्ठित गृहस्थ दिसत होते. भैयासाहेब नेहमीप्रमाणे मुखस्तंभ, एकदा मालतीशी औपचारिक बोलून स्तब्ध राहिले. कॅप्टन बाळासाहेब मात्र मोकळ्या मनाने संभाषण करू लागले. भैयासाहेब उगीच मधून मधून एखाद दुसरे वाक्य बोलत. अखेर त्यांचे त्यांनाच चमत्कारिक वाटून ते ताराबाईजवळ येऊन, तुमची सर्व मंडळी खुशाल आहेत ना? असे तिला म्हणाले. तिने हो म्हटले व नंतर एका क्षणाने ती पुढे म्हणाली, माझी थोरली बहीण पुण्यात आज 3 महिने आहे, आपली कधी नाही का तिच्याशी गाठ पडली? तिला पक्के ठाऊक होते की त्यांची मुळीच कोठे गाठ पडली नव्हती, परंतु कमलिनी व इंदिराताईशी शांताबाईची भेट झाली होती ही गोष्ट भैयासाहेबांना ठाऊक आहे की नाही ते आपणाला त्यांच्या मुद्रेवरून चटकन समजेल अशा हेतूने तिने तो प्रश्न विचारला होता. भैयासाहेब म्हणाले, नाही, त्यांची माझी गाठ पडण्याचा सुयोग कोठे आला नाही. पण हे उत्तर देताना ते जरासे गांगरले असे ताराबाईला दिसल्याचे वाटले. नंतर तो विषय तितकाच राहिला व जरा वयाने ते दोघे गृहस्थ निघून गेले.